साल नागपूर जाती कुणी महार म्हणून आजही जाती दाखला घेती रोज मागती दोगबा शिकलेली राजा राणी शिकलेली राजा राणी दुख वाटते भीमराया तुझा बाजार मांडला यानी दुख वाटते भीमराया तुझा बाजार आज शेळी परी वागते मनुवादी लांड गेला सत्तेची भीक मागते तिहाची औलाद तुझी आज शेळी परी वागते मनुवादी लांड गेला सत्तेची भीक मागते मंत्री पदाच्या साठी फिरे कुणी रे कुत्र्या वाणी फिरे कुणी रे कुत्र्या वाणी दुख वाटते भीमराया तुझा बाजार मांडला यानी दुख वाटते भीमराया तुझा बाजार भीमाचा घेऊ हर्षाने आपण राहू गटातटात विखुरलेला सारा समाज एकत्र येऊ आदर्श भीमाचा घेऊ हर्षाने आपण राहू गटात सारा समाज एकत्र ये।